चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मिश्रानं सांगितलं, त्यांच्याकडे आहे 5 महिने पुरेल इतकी साखर। कोरोनामुळे आयात आणि निर्यातीवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे प्रत्येक देश आपल्याकडे आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे की नाही हे निश्चित करत आहे। मिश्र देखील साखरेसह इतर आवश्यक वस्तू जमा करण्यामागे होता आणि आता या देशाकडे 5 महिन्यांपेक्षा अधिक महिने पुरेल इतकी साखर आहे। पुरवठा मंत्रालयानं बुधवारी सांगितलं की मिश्रच्या भंडारामध्ये 2 मिलियन टन साखर आहे, जी 5 महिन्यांपेक्षा अधिक महिने पुरेल। मिश्रचे प्रधानमंत्री मुस्तफा मदबुली यांनी सांगितलं होतं की कोरोना महामारी दरम्यान पुरवठा निश्चित करण्यासाठी साखरेसह इतर आवश्यक वस्तू देखील 6 महिन्यांपर्यंत पुरतील तितक्या जमा करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे।